ग्रंथराज श्रीमद् भागवत महापुराण स्कंद 9 अध्याय क्रमांक 6 आणि श्लोक क्रमांक आहे 8। शेषम निवेदयामास पित्रेतेन च तद्गुरु पित्रेतेन च तद्गुरु चोदितः प्रोक्षणायाः दुष्टमेतत् कर्मकम् शेषम् निवेदयामास पित्रेतेन च तद्गुरु चोदितः प्रोक्षणायाः दुष्टमेतद् कर्मकम् शेषम् निवेदयामास पित्रेतेन च तद्गुरु चोदितः प्रेक्षणायाः दुष्टमेतद् कर्मकम् भाषा शब्दाशी अर्थ शेषम शेष भाग निवेदयामास अर्पिले पित्रे पित्याला तेन त्याने च सुद्धा तत्गुरु पुरोहित अथवा आध्यात्मिक गुरु चोदिता विनंतीनुसार प्रोक्षणाय शुद्धीकरणासाठी आह म्हणाले दुष्टम दूषित एतद् हे सर्व मांस अकर्मकम श्राद्धात अर्पण करण्यास अयोग्य। भाषांतर आणि तात्पर्य श्री कृष्ण कृपामूर्ती एसी भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपाद यांच्याद्वारे। श्री प्रभुपाद की विक्षुकीने उरलेले मांस इक्षाकुला दिल्यानंतर त्याने ते शुद्धीकरणासाठी वशिष्ठाकडे सोपविले, परंतु वशिष्ठांच्या त्वरित ध्यानी आले की विक्षुकुने मांसांचा काही भाग आधीच घेतला आहे, म्हणून हे मांस श्राद्धाकरिता अयोग्य आहे असे ते म्हणाले। तात्पर्य ज्यांची यज्ञात आहुती द्यावायची असते ते आरशा विग्रहाला अर्पण करण्यापूर्वी कोणीही चाकू शकत नाही। आमच्या मंदिरात हा नियम पाळला जातो, आरशा विग्रहाला भोग दाखविल्याविना कोणीही स्वयंपाकघरातून अन्न खाऊ शकत नाही। विग्रहांना नैवेद्य दाखविल्यापूर्वी कोणी काही खाल्ले तर सर्व पदार्थ दूषित होऊन नैवेद्यासाठी अयोग्य होऊन जातात। आरशा विग्रहाच्या सेवेतील भक्तांनी हा नियम चांगला लक्षात ठेवला पाहिजे, जेणेकरून सेवा अपराधापासून ते स्वतःला वाचवू शकतात। ओम ज्ञान तिमिरंदस्य ज्ञानांजन शलाकय चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददान्ति सोपदान्तिकम्। वंदेहम श्री गुरु श्रीयुतात्पदकमलम श्रीगुरु वैष्णवानिश्च श्रीरूपं साग्रजात सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादा सहगण ललिता श्री विशाखान्वितंश्च नमा ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे वांछाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितान्ना पावन्योभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरतुषे नमः हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे श्री श्री राधा गोविंद भगवान की श्री श्री निताय गौरचंद्र भगवान की हरे कृष्णा। तर उपस्थित सर्व भक्तांचं या भागवत वर्गामध्ये हार्दिक स्वागत आहे। तर आपण श्रीमद भागवतमचा 9वा स्कंद पाहत आहेत। त्या 9व्या स्कंदामधील 6वा अध्याय पाहत आहेत आणि त्या 6व्या अध्यायामध्ये जी वैवस्वत मनू आहेत त्या मनूंची वंशावळ चालू आहे। तर त्या वैवस्वत मनूंचे 10 पुत्र आहेत। तर त्यापैकी इक्ष्वाकू एक पुत्र आहेत आणि त्या इक्ष्वाकूचे एक वंशावळ आहे ते म्हणजे आजच्या ज्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की कशाप्रकारे विक्षुकी हा त्या वंशावळीमध्ये येत आहे आणि आजच्या ह्या विशेष श्लोकामध्ये सांगत आहेत की भगवंतांच्या महतीचं किंवा भगवंतांच्या ऐश्वर्याचं किंवा भगवंतांच्या सर्वश्रेष्ठीचा पुरावा या श्लोकामध्ये दाखला देत आहेत। कशाप्रकारे सांगत आहेत की आपण जे काही आपल्या जीवनामध्ये करत आहेत जे आपल्या जीवनामध्ये आपल्याला भेटत आहे तर ते आपण संपूर्णपणे भगवंतांच्या सेवेमध्ये समर्पित किंवा अर्पित केलं पाहिजे। आणि म्हणून आजच्या ह्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की कशाप्रकारे त्यांनी त्या भिक्षुकीने आधी ते जे काही त्या यज्ञामध्ये तो मांस जे अर्पण करणार होते तर ते आधी त्यांनी चाखलेलं होतं। परंतु ते रूपा तात्पर्यामध्ये लिहितात की ज्या ज्या वस्तू किंवा पदार्थाचा आधी चाखलेला असेल चव घेतलेली असेल कधी खाल्लेला असेल पदार्थ तो पदार्थ आपण भगवंतांना नैवेद्य म्हणून अर्पण करू शकत नाही. आणि मग त्याच्यावरती विस्तार करून प्रभुपादाने सांगितलेलं आहे की आमच्या मंदिरामध्ये असा नियम आहे, जगभरामध्ये असे हजारो मंदिर आहेत प्रभुपादांचे, लाखो अनुयायी आहेत आणि हजारो शिष्य आहेत प्रभुपादांचे, तर आमचा मंदिरामध्ये नियम आहे की आम्ही दररोज भगवंतांसाठी नैवेद्य बनवतो आणि तो बनवलेला नैवेद्य आम्ही स्वतः न चाखता तो भगवंतांना पहिल्यांदा तो अर्पण करतो आणि नंतर तो महाप्रसादाच्या रूपाने आम्ही सर्वांना त्याचं वितरित करतो. आणि मग जो कोणी भगवंतांचा हा भगवत महाप्रसाद त्याचा आस्वादन घेत आहे तर तो भगवंतांच्या जवळ जात आहे किंवा त्याला भगवत चिंतन भगवत स्मरण होत आहे. आणि म्हणून जेव्हा भगवंत जेव्हा आम्ही काही महिन्यासाठी साताऱ्याला गेलो होतो तिथे सचिसूत प्रभू होते आणि त्यांनी आम्हाला ट्रेनिंग दिलं होतं की कशाप्रकारे आपण जेव्हा भगवंताला निवेद दाखवत आहोत तेव्हा निवेद्यामध्ये भगवंतांची लाळ असते, तर आपण भगवंतांचा प्रसाद कधीही फेकला नाही पाहिजे, तर त्या भगवंताच्या महाप्रसादामध्ये भगवंतांची लाळ असते सलैवा. तर तो जेव्हा आपण आस्वादन करतो प्रसादाच्या रूपाने आस्वादन करतो चांगल्या भावनेने, तर तेव्हा त्याचा लाभ आपल्या भक्तिमय जीवनामध्ये आपल्याला भेटत असतो. आणि या ठिकाणी आजच्या ह्या आपण श्लोकाच्या तात्पर्यात पाहत आहेत की कशाप्रकारे प्रभुपाद सांगत आहेत की आम्ही सर्व काही अगोदर भगवंतांना अर्पण करत आहेत. आणि मग जेव्हा भक्त जो भगवत भावनाभावी झालेला भक्त असतो तो नेहमी विचार करत असतो की जिथं कुठं त्याला काही चांगली वस्तू दिसेल, चांगले कपडे दिसेल, तर तो भगवंतासाठी मी कशाप्रकारे त्या वस्तूचा वापर करू शकेल भगवंताच्या सेवेमध्ये, त्यानंतर कुठे चांगले फळ लागलेले झाडाला तर त्या झाडाचे फळ मी कशाप्रकारे भगवंतांना अर्पण करू शकेल, आणि कुठे झाडांना फुलं लागलेले आहेत चांगले अतिशय सुगंधित फुलं लागले तर ते फुलं मी कसे भगवंतांच्या सेवेमध्ये वापरू शकतो आणू शकतो लावू शकतो. पण जो ज्याच्याकडे कृष्ण भावना तो कृष्ण चैतन्यामध्ये स्थित झालेला आहे तो भक्तच केवळ अशा भगवंतांना आनंद देण्यासाठी तो लालायित झालेला असतो. आणि म्हणून जो भक्त अशा भगवत भावनेमध्ये स्थित झालेला आहे तो भक्त भगवंतांना प्रसन्न करू इच्छितो. आणि म्हणून संपूर्ण अखिल मानव जातीचा धर्म जसं सांगितलं आहे की सबाई पुमसा परो धर्म येतोर भक्ती अधोक्ष जे अहेतु की अप्रतिहता यातमान सुप्रसिद्धती, तर अखिल जातीचा मानव धर्म आहे की ज्या धर्माचं पालन केल्यानंतर आपल्या हृदयामध्ये भक्तीचं बीज किंवा भक्ती ही जागृत होऊ शकेल. ज्या धर्माचं पालन केल्यानंतर आपल्या हृदयामध्ये कृष्ण भक्ती ही जागृत होऊ शकेल, कृष्ण चेतना ही जागृत होऊ शकेल, तर अशा धर्माचं पालन केलं पाहिजे. आणि तो धर्म म्हणजे भगवंताने सांगितलेलं आहे की माझ्या चरणांचा आश्रय घ्या, सर्व धर्मान परित्याज्य, तर माझ्या भक्तीमध्ये संलग्न व्हा. मन मना भव मद भक्तो मध्याजीमाम नामस्करू, तुम्ही मला शरणागत व्हा, माझ्या चरणांचा आश्रय घ्या, मला नमस्कार करा, माझ्याप्रती तुम्ही पूर्णपणे मी सांगितलेल्या नियमांचं तुम्ही पालन करा. तर अशा प्रकारे भगवंत धर्माची स्थापना करत आहेत आणि भगवंत जे सांगत आहेत तो आहे धर्म आहे. आणि या ठिकाणी आपण भगवद्गीतेमध्ये दुजरा पाहत आहे की कशा प्रकारे भगवंत सांगत आहेत वेगवेगळ्या भगवद्गीतेच्या अध्यायामध्ये, तर त्यापैकी नव्या अध्यायामध्ये आपण पाहत आहे की कशाप्रकारे अनन्य किंवा शुद्ध भक्तीचं वर्णन हे नव्या अध्यायामध्ये केलेलं आहे. तर त्याच्या आधी जे कर्मयोगी आहे तर तो कर्मयोगी हा कशाप्रकारे हळूहळू शुद्ध भक्तीच्या स्तरापर्यंत उन्नत होऊ शकेल, आणि म्हणून सांगितलेलं आहे की जे काही जसं वेदांमध्ये 96% हे कर्मकांडावरती वर्णन केलेलं आहे, तर त्यापैकी जे कर्मकांडामध्ये लागलेले आहे तर त्यांना हळूहळू ते भगवत भक्तीकडे म्हणजे शुद्ध भक्तीकडे त्यांना वळवण्यात येत आहे की तू भगवंतासाठी तू सर्व आयुष्य देऊ शकत नाही, कमीत कमी तू जे काही कर्म करत आहे ते तरी भगवंतांना अर्पण कर. आणि म्हणून जेव्हा जसं प्रभुपाद सांगत आहेत या तात्पर्यामध्ये की कमीत कमी आपण दररोज आपण स्वतःच उपजीविका भागवण्यासाठी दररोज आपण अन्न खात आहे, आपलं स्वतःच्या शरीराचं पोषण होण्यासाठी आपण अन्नाचा स्वीकार करत आहे, अन्न पाणी जे काही आपण ह्या भौतिक सृष्टीमधून आपल्याला भेटत आहे आपण त्याचा उपयोग करत आहे आपल्या स्वतःच्यासाठी. परंतु या ठिकाणी सांगितलेलं आहे की जे काय आपण स्वतःसाठी करत आहे तर स्वतःला, जसं भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की भोक्ताराम यज्ञ तपसा सर्व लोक महेश्वरम, तर सर्व भोक्ताराम यज्ञ तपसा सर्व लोक महेश्वरम, तर कशा प्रकारे संपूर्ण सृष्टीचे भगवंत हे भोक्ता आहेत आणि भगवंतापासून ह्या संपूर्ण सृष्टीची रचना झालेली आहे, त्याचं पालन होत आहे आणि विनाशही भगवंतांच्या द्वारेच होणार आहे. संपूर्ण सृष्टीमध्ये भगवंतांच्या इच्छे व्यतिरिक्त काहीही होत नाहीये. आणि आचार्य लिहितात की झाडाचं पानही भगवंतांच्या इच्छेशिवाय हलवू शकत नाही. तर म्हणून भगवंतांनी ज्या गोष्टी ज्या वस्तू आपल्याला ह्या भौतिक जगामध्ये वापरण्यासाठी दिलेल्या आहेत तर त्या वस्तूचा पहिल्यांदा जे स्वामी आहेत, जे मालक आहेत, जे कंट्रोलर आहेत त्या भगवंतांना आपण ते अर्पण केलं पाहिजे. तर तेव्हा आपल्याला त्या केलेल्या सेवेचा फायदा म्हणून आपल्याला भगवंतांची भक्ती किंवा या ठिकाणाहून भगवत धामामध्ये गेल्यानंतर आपल्याला भगवंतांच्या सेवेमध्ये रुजू होण्यासाठी मदत होत आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी भगवंत गीतेमध्ये सांगत आहेत की यत करोशी यदश्नाशी यज होशी ददाशी यत यत तपस्याशी कोणतया तत् कुरुष्व मदर्पणम. तर हे कोणतया, तू जे जे कर्म करत आहेस, जे जे खात आहेस, जे जे हवन करत आहेस किंवा जे दान देत आहेस, तू जे जे तप करत आहे ते सर्व तू मला अर्पण कर. तर भगवंत पूर्वी त्या पाचव्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की भोक्ताराम यज्ञ तपसा सर्व यज्ञाचा भोक्ता मी आहे. जर भगवंत सर्व यज्ञाचा भोक्ता आहे तर आपण मग भगवंतांना सर्व काही भगवंतांना अर्पण का केलं नाही पाहिजे? तर भगवंतापासून सर्व काही निर्मिती होत आहे, भगवंत सर्वांचे भोक्ता आहेत. परंतु या भौतिक जगामध्ये आल्यानंतर जीवाने स्वतःला ती भोक्त्याची जी काही भूमिका आहे किंवा त्या भूमिकेमध्ये ठेवल्यामुळं तो व्यक्ती भगवंतांना भोक्ता समजत नाहीये. आणि म्हणून जोपर्यंत तो भगवंतांना भोक्ता समजत नाही तोपर्यंत या भौतिक जगामध्ये तो जीव हा दुःख भोगत राहणार आहे आणि ह्या जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये तो अडकत जाणार आहे. आणि म्हणून भगवंतांनी जर सांगितलेलं आहे की मला तुम्ही मला भोक्ता समजा, मी स्वामी समजा, भगवंत हे स्वामी आहेत, आणि भगवंतांना जर आपण सर्व वस्तू आणि सर्व वस्तू किंवा जे काय आपल्या जीवनामध्ये आपल्याला भेटत आहे, जे आपल्याला कपडे भेटत आहेत, खाण्याचे पदार्थ भेटत आहे, जे काही आपल्याला भेटत आहे ते सर्व आपल्याला भगवंतांना अर्पण करायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी श्रीकृष्ण सांगत आहेत की सर्व काही सर्व परिस्थितीमध्ये तुम्ही मला अर्पण करा. आणि ते अर्पण केल्यानंतर काय होणार आहे? म्हणून विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर किंवा बलदेव विद्याभूषण सांगत आहेत, काय सांगत आहेत, जर ते आपण भगवंतांना प्रेमाने, भक्तीने आणि आनंदाने आणि भक्तिमय भावनेने जर भगवंतांना अर्पण केलं तर त्याचा लाभ काय होत आहे? तर आपल्याला या ठिकाणाहून भगवंताच्या धामामध्ये गेल्यानंतर भगवंत त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्या प्रत्यक्ष सेवेमध्ये आपल्याला रुजू ठेवत आहेत. तर ही आहे भक्ती भावना. आणि म्हणून भगवंत याच्या आधीच्या काही श्लोकामध्ये जसं ह्या 9व्या अध्यायाच्या अगोदरच्या श्लोकामध्ये सांगत आहेत, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रणश्यती तदहम भक्ती अपहत अश्नामी प्रयत्नात्मना. तर भगवंत म्हणत आहेत की तुम्ही मला केवळ एक पत्र, तुळशीचं पत्र, फुलम म्हणजे काही एखादं फूल अर्पण करा किंवा फळ अर्पण करा किंवा पाणी अर्पण करा. म्हणून या भौतिक जगामध्ये असा कोणताही व्यक्ती, गरीबातला गरीब व्यक्ती म्हणू शकत नाही की माझ्याकडं ह्या वस्तू नाहीत, मी भगवंतांना देऊ शकत नाही. तर सर्व काय भगवंताने दिलेलं आहे तर आपण हे भगवंतांसाठी म्हणून आपण काय केलं पाहिजे? आपण अशा प्रकारे भगवंतांना अर्पण केलं पाहिजे. पत्रम पुष्पम फलम तोयम, आणि ते कसं केलं पाहिजे? भक्ती भावनेने केलं पाहिजे, आनंदाने केलं पाहिजे, सेवा भावनेने भगवंतांना जर अर्पण केलं तर ते भगवंत ती वस्तू आपल्याकडून ती स्वीकारत आहेत. आणि जेव्हा आपण भगवंतासाठी भोग बनवतो त्यावेळेस भगवंत हे आत्माराम आहेत. भगवंतांना कोणत्याही गोष्टीची कोणत्याही वस्तूची आवश्यकता नाही. भगवंत स्वतःमध्ये आत्मसंतुष्ट आहेत. तर भगवंतांनी आपण भगवंतांना थोडासा काही नैवेद्य दाखवला तर भगवंत खुश होणार अशी पण गोष्ट काही नाही. परंतु भगवंत हे आपल्या भक्तीचा रस किंवा भक्ती चाखण्यासाठी भगवंत ही आपली आपल्याकडून तो भोग अर्चना विग्रहाच्या रूपामध्ये स्वीकार करत आहेत. आणि ज्यावेळेस आपण भगवंतांना नैवेद्य बनवू लागतो बनवतो भोग भगवंतांना त्या भावनेमध्ये त्या चेतनेमध्ये मोठ्या उत्साहाच्या भरामध्ये भगवंतांना नैवेद्य बनवत असतो त्यावेळेसच भगवंत तो भोग स्वीकारत असतात. आणि भगवंतांना भोग बनवल्यानंतर आणि भोग बनवण्यासाठी एक ब्राह्मण भक्ताच्या द्वारे भगवंतांना नैवेद्य बनवलं जात आहे. कारण त्याची चेतना ही शुद्ध आहे. नवसिका भक्त्यापेक्षा किंवा तो दीक्षित भक्तापेक्षा त्या ब्राह्मण भक्ताची चेतना ही शुद्ध रूपामध्ये आहे. आणि म्हणून भगवंत अशा ब्राह्मणाच्या द्वारे बनवण्याला जो नैवेद्य आहे तो भगवंत ते स्वीकार करत आहेत. जसं आपण कित्येक कथा महाभारतामध्ये रामायणामध्ये पाहत आहेत, भागवताच्या आणि चैतन्य चरितामृतमध्ये पूर्णपणे पाहत आहे. तर ती भक्तीची जी भावना आहे ती भक्तीची भावना भगवंत स्वीकार करत आहेत. तर म्हणून या ठिकाणी जेव्हा तो भक्त भगवंतासाठी नैवेद्य बनवत आहे त्यावेळेस भगवंत त्या नैवेद्याचा स्वीकार करत आहेत. त्यानंतर तो पुजारी त्या बनवलेला नैवेद्य व्यवस्थित पॅकिंग करत आहे तो पुजारी. नंतर मग भगवंतासाठी तो नैवेद्य घेऊन जात आहे अर्चा विग्रहामध्ये. त्यानंतर प्लेटमध्ये सुंदररित्या तो सजवून प्लेटला भगवंतांना नैवेद्य दाखवत आहे. त्या ठिकाणी मंत्र करत आहे, तंत्र करत आहे, यंत्र करत आहे, मुद्रा दाखवत आहे. आणि त्यानंतर भगवंतांना व्यवस्थितरित्या मंत्रोच्चारण केल्यानंतर त्यानंतर मुद्रा केल्यानंतर भगवंत तो नैवेद्य स्वीकार करत आहेत. परंतु भगवंत तेव्हाच भगवत भोग स्वीकार करत आहेत की जेव्हा आपण भगवंतांना चांगल्या भावनेमध्ये बनवू लागतो तेव्हाच भगवंत खात असतात. परंतु ही नंतर पुढची प्रक्रिया आहे. तर भगवंत त्या पुजाऱ्याची जी भक्तिभावना आहे ती चाखत असतात. त्याची भक्ती आहे, त्याच्याकडे असणारी जी काही त्याचं असणार जे काय हृदयाचं शुद्धीकरण झालेलं आहे त्याच्या भक्ती भावनेनुसार भगवंत त्या भक्तांच्याकडून तो भोग स्वीकारत आहेत. आणि म्हणून आपण नेहमी भगवंतांना भोक्ता समजून भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी आपण भगवंतांना नैवेद्य दाखवला पाहिजे. त्यानंतर भगवंतासाठी आपण नैवेद्य बनवला पाहिजे. आणि त्यानंतर आपण कित्येक बघतो की कशा प्रकारे एकदा परमपूज्य भक्तिरसामत महाराजांनी वेणुधाममध्ये असताना एक प्रवचन दिलं होतं की जेव्हा आपण मंदिरामध्ये येत आहोत तेव्हा आपण भगवंतासाठी फुलं घेऊन आलं पाहिजे, भगवंतासाठी फळं घेऊन आलं पाहिजे, भगवंतासाठी तुळशीचे पत्र घेऊन आलं पाहिजे, भगवंतासाठी कडधान्य घेऊन आलं पाहिजे, भगवंतासाठी फळं घेऊन आलं पाहिजे, भगवंतासाठी आपण अनेक प्रकारचे व्यंजन घेऊन आलं पाहिजे, पालेभाज्या आहेत, फळं आहेत, फुलं आहेत, त्यानंतर आपण दूध आणलं पाहिजे भगवंतासाठी. तर कमीत कमी आपल्या घरामध्ये काहीच नसेल तर आपण फळं नसतील, दूध नसतील, आपण जसं म्हणले होते महाराज की आपण काहीतरी पीठ रूपाने जे धान्याचं पीठ असतं ते पीठ पण आपण आणून देऊ शकतो भगवंताच्या सेवेमध्ये. आणि आपण त्याचं प्रॅक्टिकल उदाहरण श्री गोविंदधाममध्ये पाहत आहेत. कित्येक वर्षापासून बरेचसे भक्त आहेत ते आपल्या भक्तिभावनेच्या द्वारे भगवंतासाठी काही ना काही फूल नाही पण फुलाची पाकळी ते घेऊन येत आहेत. आणि त्यांची भक्तिभावना भगवंत हे स्वीकार करत आहेत. तर ही आहे भक्तिभावना. आणि त्याद्वारे भगवंत त्यांच्याशी आदान आणि प्रदान करत आहेत. तर अशा प्रकारे भगवंतांना आपण अतिशय सुंदर प्रभुपाद त्यांच्या प्रवचनात सांगत आहेत की कुणाकडे भरपूर संपत्ती असेल, करोडो रुपये असतील, तर त्यांनी अतिशय सुंदर मंदिर बांधण्यासाठी पैसे दिले पाहिजे, भगवंतांच्या आरशा विग्रहासाठी आपण ते दान वापर केला पाहिजे. आणि त्यानंतर कुणी अतिशय गरीबी असेल, गरीब परिस्थितीमध्ये असेल किंवा अतिशय गरीब असेल कुणी भक्त गरीब असेल, पण भक्त कधी गरीब नसतो, पण भक्त हा भक्तीने श्रीमंत असतो. तर भक्त जरी गरीब असेल तरी तो त्याच्या घरामध्ये जे काही तो भक्तीने प्रेमाने बनवलेलं जे काही व्यंजन आहे तो भगवंतांना अर्पण करत आहे. जसं द्वारकेमध्ये त्यांचा श्रीकृष्णांचा प्रिय मित्र सुदामा जो ब्राह्मण आहे, तो सुदामा ब्राह्मण त्याच्याकडे जरी गरिबी भौतिक दृष्टीने जरी गरिबी होती परंतु आध्यात्मिक दृष्टीने त्याच्याकडे भरपूर मोठं ऐश्वर्य होतं, संपत्ती होती त्याच्याकडं. भरपूर मोठा लाभ होता भक्तीचा त्याच्याकडे. पण त्यांच्या पत्नींच्या विनंतीवरून सुदामा ब्राह्मण हे त्यांच्या प्रिय मित्राकडे श्रीकृष्णांच्याकडे जात आहेत आणि त्या भक्ती भावनेने जे त्या सुदामा ब्राह्मणाच्या पत्नी जे काय त्यांच्या पुरुचुंडीमध्ये ठेवले जे पोहे असतात ते पोहे आपल्या खांद्यावर घेऊन ते द्वारकेला निघतात. त्या ठिकाणी गेल्यानंतर भगवंतांना विचारत आहेत त्यांच्या द्वारपाल असतात द्वारकेमध्ये ते म्हणतात की हा व्यक्ती कोण आहे ह्याच्या अंगावर व्यवस्थित कपडेही नाहीत परंतु तो भाव उभर होत आहे तुमचं नाव घेत आहे सांगत आहे की कृष्ण माझे मित्र आहेत लहानपणीचे सखा आहे माझे. तर म्हणून श्रीकृष्ण जेव्हा ऐकतात की सुदामा सुदामा नाव ऐकताच भगवंत हे ताटकिन आपल्या मोठ्या व्यासासनावरून भगवंत आपल्या भक्ताला भेटण्यासाठी सुदामाला भेटण्यासाठी जात आहेत. तर ही भक्ती भावना आहे. तर अशा प्रकारे भगवंत आपल्या भक्तांच्या प्रती भक्तीद्वारे ते भक्तीच्या भावनेद्वारे आदान प्रदान करत आहेत. तर म्हणून आपण जे काही बनवत आहे ते भगवंतांना अर्पण केलं पाहिजे आणि ते प्रसादाच्या रूपाने आपण ते भगवंतांच्या आदराच्या द्वारे आणि प्रसादाच्या रूपाने चांगल्या भावनेने जर आपण ते घेतलं तर आपल्या हृदयाचं शुद्धीकरण त्याद्वारे होत आहे आणि आपली भक्ती जी भक्तीमधील वाढ आहे ती त्याद्वारे होत आहे. आणि या ठिकाणी कृपा तेच तात्पर्यामध्ये सांगत आहेत की कशा प्रकारे आपण अगोदर भगवंतांना स्वामी किंवा भोक्ता म्हणून आपण त्यांना सन्मान किंवा आदर हा आपण भगवंतांना व्यक्त केला पाहिजे. तो कसा तर भगवंतांना निवेद्य अर्पण केला पाहिजे. दररोज आपण जे काय आपल्या घरामध्ये बनवतो डाळ भात भाजी चपाती जे काय आपण बनवत आहेत ते भगवंतांना बनवत आहे आणि बनवताना अशा प्रकारची भावना असली पाहिजे त्या भक्ताची की मी जे हे बनवत आहे नैवेद्य जो बनवत आहे मी केवळ भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी बनवत आहे. तर त्याद्वारे भगवंत हे आपली भक्ती भावना स्वीकार करत आहेत. आणि म्हणून अशा प्रकारे शील प्रपाद या तात्पर्यामध्ये सांगत आहेत की पहिल्यांदा आपण जे बनवलेलं अन्न आहे ते पहिलं भगवंतांना अर्पण केलं पाहिजे आणि म्हणून ज्या त्या भगवत प्रसाद खाल्ल्याचा फायदा काय आहे तर जसं सांगितलं आहे की आहार शुद्धे सत्वशुद्धी. तर ज्या प्रकारचा आहार आपण स्वीकार करणार आहेत खाणार आहेत त्या प्रकारची आपली चेतना आपल्या चेतनेतील ऊती तशा आपल्या विकसित होणार आहेत. आणि म्हणून याची जर परिस्थिती घ्यायची असेल कुणाला तर आपण प्रत्यक्षामध्ये परिस्थिती घेऊ शकतो. जर आपण अभक्तांनी बनवलेला जो आहार आहे अन्न आहे त्यांनी शिजवलेलं अन्न आहे आणि एखाद्या भक्तांनी बनवलेला प्रसाद आहे आणि ते भगवंतांना अर्पण केलेलं आहे आणि एखाद्याने त्या अभक्तांनी बनवलेलं जे काही व्यंजन आहे त्या खाल्ल्यानंतर आपल्या चेतनेमध्ये कशा प्रकारे त्या चेतना ही वृद्धिगत होते आहे किंवा खालावत आहे किंवा उंचावत आहे तर आपण त्याची अनुभूती आपण आपल्या जीवनामध्ये सर्वांनी घेतलेली आहे घेत आहेत आणि घेत राहणार आहेत. आणि म्हणून आपण भगवंतांना भक्ती भावनेने बनवून भगवंतांना प्रसाद दिला पाहिजे. भगवंत हे भोक्ता आहेत आणि त्याद्वारे आपण त्या प्रसादाचा आदराने आस्वादन करून आपण आपल्या भक्तीमध्ये पुढे प्रगती करत जाऊ शकतो. तर आज विशेष दिवस आहे श्रील गोपाल भट्ट गोस्वामी यांचा तिरुभाव दिवस आहे. तर आज आपण त्यांच्याविषयी थोडीशी कथा पाहू की तर आजच्या दिवशी श्रीपाद गोपाल भट्ट गोस्वामी हे त्यांचा तिरुभाव दिवस आहे म्हणजे आजच्या दिवशी त्यांनी या जगातून प्रयाण केलं आहे भगवंतांच्या नित्य लीलेमध्ये. तर म्हणून या ठिकाणी जसं श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा संन्यास घेऊन जगन्नाथपुरीमध्ये असताना त्यांच्या भक्तांना ते विनवणी करत होते की मला माझ्या भावाच्या शोधामध्ये विश्वरूपाच्या शोधामध्ये जायचं आहे. आणि त्यांना खरं श्री चैतन्य महाप्रभू दक्षिण भारतामध्ये जाऊन अनेक हजारो लाखो 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 लोकांना ही कृष्ण भक्ती ही त्यांना प्रदान करायची होती. आणि म्हणून ते सर्व भक्तांना सार्वभौम भट्टाचार्य आहेत तिकडे स्वरूप दामोदर गोस्वामी आहेत गदाधर पंडित आहेत अनेक त्यांचे काशेश्वर पंडित आहेत असे अनेक त्यांचे प्रिय भक्त आहेत त्यांना ते सांगत होते की मला आता दक्षिण भारताला जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन मला हे नाम कीर्तन करायचं आहे भक्तीचा प्रचार करायचा त्याचबरोबर माझ्या भावाचा मला शोध घ्यायचा आहे हे निमित्त होतं महाप्रभूंना. परंतु त्यांना प्रचार करायचा होता हरिनाम संकीर्तन त्यांना तिथे स्थापित करायचं होतं. म्हणून श्री चैतन्य महाप्रभू जसं वेगवेगळ्या ठिकाणाहून ते जात आहेत आणि त्या ठिकाणी चातुर्मास जसा चालू होतो, जसं ह्या चार दिवसापासून चातुर्मास चालू झालेला आहे, तसा चातुर्मास चालू झाल्यानंतर श्री चैतन्य महाप्रभू हे दक्षिण भारतामध्ये तामिळनाडू त्रिची त्याला म्हटलेलं आहे, तर त्या ठिकाणी श्रीरंग क्षेत्र त्या ठिकाणी मोठी कावेरी नदी आहे आणि त्या ठिकाणी संपूर्ण जगामधील सर्वात उंच मोठं मंदिर हे श्रीरंगम या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी श्री रंगनाथ हे 21 फुटांचे भगवंत पहुडलेले आहेत आणि ते रंगनाथ भगवंत श्रीलंकेकडे पाहत आहेत. विभीषणाचं राज्य कारभार कसं चाललाय ते रंगनाथजी त्या लंकेकडे श्रीलंकेकडे पाहत आहेत. तर त्या धामामध्ये श्री चैतन्य महाप्रभू येत आहेत. त्या ठिकाणी येऊन आल्यानंतर भगवान श्री रंगनाथांचं दर्शन घेत आहेत मोठ्या भक्तिभावनेने, कीर्तन करत आहेत, नृत्य करत आहेत महाप्रभू. आणि त्या ठिकाणी हेड पुजारी असतात तिथे, त्यांचं नाव असतं व्यंकट भट्ट. आणि ते पण पाहत आहेत की अतिशय हा तेजपुंज असा हा संन्यासी आहे, काय गात आहेत, काय नाचत आहेत, किती भक्तिभावना त्यांच्यातून ही उमजत होत आहे. तर हे विशेष व्यक्ती आहेत, हे कोणी सर्वसाधारण व्यक्ती नाहीत, हे साक्षात भगवंतच आहेत अशी त्यांना प्रचिती होत आहे. आणि त्यानंतर त्यांना भेटल्यानंतर श्री चैतन्य महाप्रभू त्यांना भेटत आहेत व्यंकट भट्टांना, पण कोणत्या भाषेमध्ये बोलत आहेत ते माहीत नाही. श्री चैतन्य महाप्रभू बंगाली बोलत होते. श्री चैतन्य महाप्रभू हे भगवंत असल्यामुळं ते कोणतीही भाषा बोलू शकतात आणि कोणतीही भाषा समजू शकतात. आणि त्या ठिकाणी व्यंकट भट्टांशी त्यांची भेट झाल्यानंतर व्यंकट भट्ट जसं कोणी आपल्या घरी आपल्या मंदिरामध्ये कुठली साधू संत आले तर आपण त्यांचं आगत स्वागत करतो, त्यानंतर आपल्या मंदिरामध्ये बोलवून त्यांचे पाद प्रक्षालन करतो, त्यानंतर आपण त्यांना बसण्यासाठी आसन देतो, त्यांना प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारचे व्यंजन बनवून त्यांना आपण खाऊ घालतो, तर त्याद्वारे ते अतिथी आहेत त्यांचं स्वागत सत्कार करतो. तर त्याच पद्धतीने व्यंकट जे भट्ट आहेत तर त्या दक्षिण भारतामध्ये श्रीरंगममध्ये या ठिकाणी त्यांचं स्वागत होऊन ते त्यांच्या घरी बोलवतात श्रीरंग क्षेत्र. तर जसं रंगनाथांचं मंदिर आहे त्याच्या पाठीमागे दक्षिण बाजूला या व्यंकट जे भट्ट आहेत त्यांचं घर आहे आणि आपण आजही जाऊन ते ठिकाण किंवा ते घर पाहू शकतोय ज्या ठिकाणी श्री चैतन्य महाप्रभू हे 4 महिने राहिले. श्री चैतन्य महाप्रभू कुठेही जास्त काळ राहिलेले नाहीत, जगन्नाथपुरी सोडून किंवा मायापूर सोडून. तर श्री चैतन्य महाप्रभू ह्या दक्षिण भारताच्या यात्रेमध्ये फक्त एकच असा कालावधी आहे की 4 महिने या ठिकाणी राहिलेले आहेत. आणि त्या ठिकाणी मग तिथे जे गोपाळ तिथे व्यंकट भट्ट आहेत त्यांचे भाऊ असतात तिरुमल भट्ट आणि प्रबोधानंद सरस्वती ठाकूर. आणि ह्या व्यंकट भट्टांचे छोटेसे लहान पुत्र असतात 5-6 वर्षाचे, तर ते त्यांचं नाव असतं गोपाल भट्ट. तर त्या ठिकाणी व्यंकट भट्टांनी हरे कृष्ण तर व्यंकट भट्ट आहे तर ते त्या ठिकाणी त्यांना श्री चैतन्य महाप्रभूंना बोलविल्यानंतर त्यांना अतिशय सुंदर त्यांचं स्वागत करत आहेत, त्यांना स्पेशल एक चांगली रूम राहण्यासाठी देत आहेत, त्यानंतर श्री चैतन्य महाप्रभूंचे पाद प्रक्षालन करत आहेत आणि त्यानंतर त्यांच्या सेवेसाठी म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंच्या सेवेसाठी म्हणून जे आपले सुपुत्र असतात गोपाल भट्ट गोस्वामी ते त्यांच्या सेवेमध्ये त्यांना रुजू ठेवत आहेत. म्हणतात की जे काय श्री चैतन्य महाप्रभूंची सेवा असेल निजी सेवा तर ती सेवा तुम्ही करायची आहे. आणि छोटेसे बालक रूपामध्ये तेव्हा गोपाल भट्ट गोस्वामी असतात, तर ते गोपाल भट्ट गोस्वामी श्री चैतन्य महाप्रभू दररोज कावेरीमध्ये स्नान करून दररोज त्यांचं नियमावली ठरवल्याप्रमाणे रंगनाथांचं दर्शन घेणार, तिथे नृत्य करणार, कीर्तन करणार, तिथून आल्यानंतर पुन्हा घरी प्रसाद घेणार. त्यानंतर श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा रात्रीच्या वेळी जेव्हा ते शयन करायचे श्री चैतन्य महाप्रभू तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंचे चरण मसाज गोपाल भट्ट गोस्वामी करायचे. तर म्हणून जेव्हा अशी सेवा करता करता जेव्हा एकदा गोपाल भट्ट गोस्वामींच्या स्वप्नामध्ये आलेलं की संपूर्ण जे ब्रजमंडल किंवा गौरमंडल भूमी आहे, नवदीप धाम आहे, संपूर्ण त्यांच्या स्वप्नामध्ये आले, स्वप्न पडलेले श्री चैतन्य महाप्रभू केल्यानंतर फळ आहे की त्यांच्या स्वप्नामध्ये हे गौरमंडल भूमी आलेले आहे. आणि त्या ठिकाणी कशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभू हे त्या श्रीवास अंगणमध्ये त्यांनी हे जे नाम कीर्तन चालू केलेलं आहे त्यांच्या भक्तांच्या पार्षदांच्या बरोबर, अद्वैताचार्य गदाधर पंडित श्रीवास ठाकूर हरिदास ठाकूर त्यानंतर असे बरेच भक्त आहेत, तर हे गोपाल भट्ट गोस्वामींच्या स्वप्नामध्ये आलेलं आहे की ही गौरमंडल जी भूमी आहे त्या ठिकाणी श्री चैतन्य महाप्रभूंनी आपलं हे संकीर्तन आहे, प्रेम कीर्तन आहे ते चालू केलेलं आहे. तर त्या ठिकाणी बघत आहे स्वप्नामध्ये. आणि तेच गौरांग महाप्रभू जे श्रीकृष्ण प्रकट झाले होते द्वापर युगाच्या काळामध्ये, तेच श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण हे गौरांग महाप्रभूच्या रूपामध्ये प्रकट होऊन त्यांनी हे हरिनाम संकीर्तन प्रचार आणि प्रसार चालू केलेला आहे. आणि त्या अशा ह्या स्वप्नामध्ये ते पाहत आहे ती कशा प्रकारे एक संन्याशाच्या वेश धारण करून हे गौरांग महाप्रभू आलेले आहेत. आणि तेच गौरांग महाप्रभू त्यांना काय करत आहेत, त्यांना आशीर्वाद आणि कृपा भरभरावून देत आहेत. आणि ते स्वप्न मोडल्यानंतर मग पुढच्या दिवशी ते सांगत नाहीत, परंतु त्यांना समजतं की हे जे भगवंताची ज्या श्री चैतन्य महाप्रभूंची मी सेवा करत आहे तेच गौरमंडल भूमीमध्ये प्रकट झालेले पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, त्यांनीच हे नाम कीर्तन स्थापित केलेलं आहे. आणि श्री चैतन्य महाप्रभू त्यांना विशेष कृपा आणि आशीर्वाद देत आहेत त्यांची सेवा केल्याचं फळ की तुम्ही वृंदावनामध्ये येऊन मी तुम्हाला आशीर्वाद देत आहे की तुम्हाला भगवत प्रेम किंवा भगवत भक्ती ही तुम्हाला प्राप्त होणार आहे. आणि तुम्ही वृंदावनामध्ये येऊन रूप आणि सनातन गोस्वामींच्या बरोबर तिथे राहून त्यांच्याशी अतिशय घनिष्ठ मित्रता करून त्या ठिकाणी जी काय माझी ह्या पुढे आंदोलन नेण्याची जी माझी इच्छा आहे, अंतरंग इच्छा आहे, ती अंतरंग इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही माझ्यासाठी आणि माझ्या आंदोलनामध्ये तुम्ही मदत करणार आहेत. श्री चैतन्य महाप्रभू अशा प्रकारे त्यांना आशीर्वाद देत आहेत. गोपाल भट्ट गोस्वामी छोट्या जे बालकाच्या रूपामध्ये आहेत, तर गोपाल भट्ट जे गोस्वामी आहेत त्यांचे वडिलांचं नाव असतं तिरुमल भट्ट आणि त्यांचे काका असतात प्रबोधानंद सरस्वती आणि व्यंकट भट्ट त्यांचे वडील असतात. आणि अशा प्रकारे ते त्या श्रीरंग मंदिरामधील प्रमुख हेड प्रिस्ट म्हणजे हेड मुख्य पुजारी असतात. आणि ते जे गोपाल भट्ट गोस्वामी आहेत ते भगवत धामामध्ये भगवंताच्या सेवेमध्ये ते अनंग मंजिरी किंवा गुण मंजिरी आहेत. तर मंजिरी म्हणजे ज्या गोपी आहेत भगवंतांच्या प्रिय भक्त आहेत, तर त्या गोपींना मदत करण्यासाठी असिस्ट करण्यासाठी ह्या मंजिरी असतात. तर भगवंताच्या धामामध्ये अनेक शेकडो हजारो गोपी आहेत, त्या गोपींना मदत करण्यासाठी ह्या मंजिरी असतात. तर अशा प्रकारे हे आचार्य ह्या या ठिकाणी येऊन ते लीला करत आहेत. ते याचं संपूर्ण वर्णन जे आहे ते भक्ती रत्नाकर हा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये विस्तारित रूपाने वर्णन दिलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू चार महिने राहून श्री रंगनाथ या ठिकाणी तिथे राहिल्यानंतर तिथून ते निघू लागले श्री चैतन्य महाप्रभू चार महिने झाल्यानंतर, पण सर्व त्या घरातील जे सर्व भक्त होते सर्व रडत आहेत श्री चैतन्य महाप्रभू आम्हाला सोडून चाललेले आहेत म्हणून. आणि गोपाल भट्ट गोस्वामी म्हणतात की मला तुमच्या बरोबर यायचं आहे, मला तुमची सेवा कंटिन्यू करायची आहे. तर त्या ठिकाणी श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात की तुमचे आई वडील हे भक्त आहेत आणि तुम्ही तुमच्या आई वडिलांची चांगली सेवा करा, जेव्हा तुमच्या आई वडील भगवंताच्या धामाला जातील तेव्हा तुम्ही मला कळवा आणि तुम्ही वृंदावनामध्ये तुम्हाला जाण्याची मी परमिशन देत आहे रूप आणि सनातन गोस्वामी यांच्याकडे. तर त्या ठिकाणी गोपाल भट्ट गोस्वामी अनेक वर्षे आपल्या आई वडिलांची सेवा करत आहेत. त्यानंतर पुढे मग त्यांचे आई वडील भगवंतांच्या धामाला निघून गेल्यानंतर गोपाल भट्ट गोस्वामी हे वृंदावनामध्ये येत आहेत आणि वृंदावनामध्ये अतिशय साधूच जीवन कंठून ती अतिशय भगवंतांच्या भक्तीमध्ये रममान झाले असतात. तर अनेक तीर्थ क्षेत्रांना ते काय करत आहेत, भ्रमण करत आहेत. आणि अशा प्रकारे एकदा ते तीर्थ भ्रमण करत तिकडे नेपाळमध्ये गंडकी नदीमध्ये जात आहेत आणि गंडकी नदीमध्ये तिथे गेल्यानंतर स्नान करत आहेत, नदीमध्ये पवित्र नदीमध्ये स्नान करून झाल्यानंतर ते काय करत आहेत, तर त्या ठिकाणाहून पाणी ओंधळीमध्ये घेण्याच्या ऐवजी त्यांच्या हातामध्ये ही जे शालिग्राम शिला आहेत त्या शालिग्राम शिला त्यांच्या हातामध्ये येत आहेत, त्यांच्या झोळीमध्ये येत आहेत नेहमी. तर एकदा त्यांनी बाहेर ठेवलेले आहेत, पुन्हा दोनदा ठेवलेले आहेत, पण ते तिसऱ्यांदा ठेवल्यानंतर त्या शालिग्राम शिला आहेत त्या त्यांच्या हातामध्ये आलेल्या आहेत. तर त्यांनी समजलं की ज्या शालिग्राम शिला आहेत ह्या ही भगवंतांची योजना आहे की मी ह्या शालिग्राम शिलेची पूजा अर्चना करावी. आणि त्यानंतर मग ते तसंच वृंदावनमध्ये आल्यानंतर ते आपल्या रूप गोस्वामी सनातन गोस्वामीने सांगत आहे संपूर्ण वार्ता. ते म्हणतात की तुम्ही भगवंतांची अशा प्रकारे सेवा करावी शालिग्राम रूपामध्ये. तर भगवंतांची ही इच्छा आहे. आणि मग त्या ठिकाणी रूप गोस्वामी सनातन गोस्वामी त्यानंतर रघुनाथ दास गोस्वामी गोपाल हे गोपाल भट्ट गोस्वामी त्या वृंदावनमध्ये राहत आहेत. रघुनाथ भट्ट गोस्वामी त्या ठिकाणी राहत आहेत. तर त्या ठिकाणी सर्वांच्याकडे रूप गोस्वामींच्याकडे प्रिय विग्रह असतात राधा गोविंद. सनातन गोस्वामींच्याकडे त्यांचे प्रिय विग्रह असतात त्यांचे राधा मदन मोहन. सर्व आचार्यांच्याकडे वैष्णव आचार्यांच्याकडे आपले आपली विग्रह असतात. त्या श्री विग्रहांची ती पूजा करत असतात. आणि त्यानंतर एक मोठा व्यापारी आहे तो सर्व विग्रहांना कपडे ड्रेस देत आहे ज्वेलरी देत आहेत त्यांना. तर ते पाहून त्यांच्या मनामध्ये विचार येतो की सर्व रूप गोस्वामी सनातन गोस्वामी आहेत रघुनाथ दास गोस्वामी सर्व आपल्या आपल्या विग्रहांची ते पूजा अर्चना करत आहेत, परंतु माझ्याकडे शालिग्राम शिला आहेत, मी कशी भगवंताची पूजा अर्चना करू, मी कसं भगवंतांना ड्रेसिंग करू, मी कसं भगवंतांना फुलांनी सजवू, मी कसं भगवंतांना डेकोरेट करू. त्यावेळी ते त्या विरामध्ये भावनेमध्ये जाऊन ते काय करत आहेत भगवंतांना प्रार्थना करत आहेत की मी कशी भगवंता तुमची पूजा करू, हे ड्रेस भेटत आहे सर्व, पण मी माझ्याकडे तुम्ही एका आरशा विग्रहाच्या रूपामध्ये नाही. तर त्या ठिकाणी भगवंत आपल्या विशिष्ट एका दामोदर शालेतून 12 शालिग्राम शिला असतात त्या दामोदर शालिग्राम शिलेतून भगवंत नरसिंह चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी प्रकट होतात एका अतिशय सुंदर गोंडस राधारमण यांच्या रूपामध्ये. श्री राधारमण लाल की. तर हे राधारमण हे गोपाल भट्ट गोस्वामींच्या प्रार्थनेद्वारे त्यांच्या भक्तीद्वारे त्यांच्या प्रेमाद्वारे हे भगवंत प्रकट होत आहेत. आणि संपूर्ण जेव्हा त्या मोगलांचं राज्य होतं तेव्हा संपूर्ण वृंदावनामध्ये जेव्हा हे केलं होतं सर्व वृंदावनातल्या सर्व विग्रहांना हलवून जयपूरमध्ये नेलं होतं करोली नेलं होतं त्या ठिकाणी, परंतु जे राधा रमण होते ते एका छोट्याशा रूपामध्ये असल्यामुळे भगवंत तर भगवंतांना तिथेच त्यांना वेगळ्या ठिकाणी त्यांना जमिनीच्या खाली ठेवलं होतं आणि त्यांची पूजा अर्चना चालू होती. आणि म्हणून गोपाल भट्ट गोस्वामी जे आहेत त्यांनी अतिशय प्रसन्नपूर्वक भगवंतांना प्रार्थना केली. भगवंतांनी त्या प्रार्थनेचे म्हणून भगवंत हे प्रकट झालेले भगवंत आणि प्रकट झाले. तर ते म्हणले नाही की बघा मी किती महान आहे की माझ्यामुळे भगवंत माझ्या प्रार्थनेमुळे भगवंत मला समर प्रकट झाले. तर ते लगेच तत्काळ अतिशय दीनहीन भावनेने रूप गोस्वामी सनातन गोस्वामी यांच्याकडे गेले आणि त्या ठिकाणी त्यांना सर्वांना बोलवून रूप गोस्वामींच्या द्वारे त्या विग्रहाचं नामकरण झालं. त्या ठिकाणी अतिशय मोठा मोठा महोत्सव झाला आणि त्या ठिकाणी रूप गोस्वामींनी त्या विग्रहाचं नाव दिलं श्री राधा रमण लाल की जय. तर अशा प्रकारे हे राधा रमण लाल प्रकट झालेले आहेत. आणि वृंदावनामध्ये जे ओरिजिनल विग्रह आहेत तर ते आजही जाऊन आपण आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहू शकतो, अनुभूती घेऊ शकतो, त्यांचा त्या मटक्यामधील प्रसाद खाऊ शकतो आणि आपण कृष्ण भावनाभावित होऊ शकतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. शड गोस्वामी प्रभु गण की, चल गोपाल भट्ट गोस्वामी तिरुभाव महा महोत्सव की. गौर भक्त वृंद की जय. शील प्रभुपाद की ग्रंथनाथ श्रीमद भागवत महापुराण की जय.